एक नपुसक लिंगी संख्यावाचक शब्द हा नित्य एकवचनी असतो, त्यामुळे प्रथमेपासून सप्तमी पर्यंतच्या सर्व विभक्तींची फक्त एकवचनाची रूपे आढळतात. एकम प्रथमा, एकम द्वितीया, एकेन तृतीया, एकस्मै चतुर्थी, एकस्मात् पंचमी, एकस्य षष्ठी, एकस्मिन् सप्तमी.